परत 93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि कोरोना संदर्भातल्या काही संमिश्र गोष्टी ज्या बघायला वाचायला मिळत आहेत, काही पॉझिटिव्ह बातम्या आहेत, काही निगेटिव्ह बातम्या आहेत, आपण सगळ्यांचा सारासार इकडे विचार करतोय. एक फार भयंकर गोष्ट वाचायला मिळाली कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत. भारत ब्रिटनला मागे टाकणार. दररोज आपल्या देशामध्ये सुमारे 10,000 नवीन रुग्ण सापडत आहेत. ही एक चिंतेची बाब असली तरीसुद्धा एक हायशी वाटणारी गोष्टसुद्धा आहे की मृत्यूदर घटलेला आहे. मृत्यूदर घटला असला तरीसुद्धा कोविड-19 धोका संपलेला आहे अशातला भाग अजिबात नाही. कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येबाबत जगामध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या ब्रिटनमध्ये ही संख्या 2,90,000 जास्त आहे, तर 6व्या क्रमांकावरील भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता 2,86,000 अधिक झालेली आहे. त्यामुळे ब्रिटनला जर आपण मागे टाकलं तर फारच चिंताजनक परिस्थिती देशपातळीवर आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे एक जागरूक नागरिक म्हणून ज्या काही गोष्टी सांगितल्या जात आहेत त्यांचं पालन करणं खूप जास्त गरजेचं आहे. आय नो या गोष्टी खूप कानी कपाळी ओरडून ओरडून सांगितल्या जात आहेत. सॅनिटायझेशनचं महत्त्व बोललं जातं आहे, स्वतःला हायजिनिक वातावरणात ठेवण्याचं महत्त्व बोललं जातं आहे आणि खूपदा बोललं जात आहे, पण हे गरजेचं आहे. कारण या गोष्टी सारख्या सारख्या कानावर पडत राहिल्या तर त्या अंमलात आणायला जरा सोपं होईल, नाही का? सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहू.